सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट।
हाय मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
ऍक्शन।
मी 25 दिवस तिकडे असायचो शूटिंगला।
पण तुझं इतक्या दिवसांचं शूट, मग तू स्टडीजला वेळ कसा काढायचा? मग तू रात्री जागायचास का एक्झामच्या आधी? मग तुला सूट दिली जायची?
नाही नाही, मी म्हटलं तसं तेव्हा शूट खूप कॅज्युअल व्हायचं। तेव्हा आम्ही 6-7 तास दिवसाला शूट करायचो फक्त, बाकीच्या वेळ अभ्यास वगैरे करायचो मी। आणि शाळेतनं, कारण रामायणात काम मिळालं होतं, सो शाळेत असं सांगितलं होतं की तू कधीही ये, तुला हवं तेव्हा ये, हवं तेव्हा जा, कारण तू डायरेक्ट रामाचा मुलगाच ना। सो खूप शूट दिली होती शाळेत, म्हणजे परीक्षा पण वगैरे मी वेगळ्या द्यायचो, माझी वेगळी परीक्षा व्हायची आणि मी पहिल्या 3 यायचो नेहमी। सो त्यांना तो काही इश्यू नव्हता शाळेत, पण अटेंडन्स वगैरे मला शाळा कॉलेज सगळ्यालाच माफ होतं, पण अभ्यास मी आरामशीर करतो आणि मी एकपाठी असल्यामुळे मला खूप अभ्यास कधीच नाही गेला। मी
कृष्णाचा रोल तर नक्कीच यु नो खूप तुझा एस्टॅब्लिश झाला होता आणि अजूनही आम्हाला तुझा तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो गुगलवर सर्च केला की दिसतो, तो लगेच आठवतो। पण तुझ्यासाठी कधी कधी हेक्टिक नाही ठरलं कॉलेजचं आणि हे दोन्ही पण सायमल्टेनियसली सांभाळणं?
ठरलं ना, पण आम्ही वर्कहॉलिक। आता परत मी म्हटलं तसं की तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा आवडतं इतकंच कळत होतं, आता कळतं की आम्ही वर्कहॉलिक, इन द हेड आम्ही वर्कहॉलिक, त्यामुळे इट गिव्ह्स मी मोर एनर्जी।
इतकी सूट मिळून टेलिव्हिजनचा इतका मोठा हायएस्ट पेड ऍक्टर असून सुद्धा स्वप्नीलच्या डोक्यात असं काय आलं की त्याने ह्या सिरियलमधनं अचानक एक्झिट घेतली? ऐका ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
ओके, आता असं असतं ना की जसं आता जय मल्हार मधले सगळे स्टार्स खूप एस्टॅब्लिश झालेत आणि काही काळ त्यांना असं अलाउड नव्हतं की त्यांनी कॅज्युअल ड्रेसेसमध्ये बाहेर निघणं वगैरे, मग तू जेव्हा कृष्णा म्हणून रोल केलास तेव्हा तुला काही बंधन होते का बाहेर फिरताना?
नाही, काहीच नाही, काही असं काही नव्हतं की हे घालायचं नाही, जीन्स घालायचं असं काहीच नव्हतं।
पण तुला कधी अशी भीती नाही वाटली की तू आता आधी असा लवकुशचा रोल, मग त्यानंतर कृष्णाचा रोल, मग मी टाइपकास्ट होतोय असं कधी तुला वाटलं?
परत तेच अज्ञानात सुख, 15 वर्ष हे कळत नाही। सो 15 वर्ष मला एक दिवशी कंटाळा आला, मी बापाजी म्हणायचो मी रामानंदचा करणार, मी त्यांना म्हटलं की अभी मुझे नाही करणार, अभी मैं छोड दूंगा। तर त्यांनी असं बघितलं होतं माझ्याकडे आणि ते म्हटलं होतं की आप जानते भी आप क्या कह रहे, म्हटलं हां मी कंटाळा आहे अभी मुझे नाही करणार कृष्ण करोल, कारण माझं 15 एपिसोडचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि तो रोल इतका आवडला आणि लकीली ते कॅरेक्टर जसं जसं मोठं होत गेलं तसं तसं मी मोठा होत गेलो, मी 2.25 वर्ष केलं कृष्णा। तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आणि ही रिप्लेस मी विथ समबडी एल्स। सो ती माणसं पण खूप मोठी होती, त्यांना लक्षात आलं की हा 16 वर्षाचा मुलगा बोलतोय, हा कोणी स्टार बोलत नाही। मग तेव्हा आय वॉज द हायएस्ट पेड ऍक्टर इन द कंट्री ऑन TV ऍट द एज ऑफ 15। तर तेव्हा ते म्हणायचं की हा एकच मुलगा ज्याने सांगितलं की मला कंटाळा, मला नाही करायचं।
आणि टेलिव्हिजन सोडल्यानंतर 2 वर्ष स्वप्नीलने नेमकं काय केलं हे तर कळेनाच, पण तुमचा फीडबॅक सुद्धा कळवा तुमच्या ह्या लाडक्या ऍक्टर स्वप्नील जोशीला थ्रू मी, म्हणजेच facebook.com/rjshrutiredfm rjshrutiredfm ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि मला मेसेज करा। आणि तुमचा नंबर लिहायला अजिबात विसरू नका। ऑल्सो तुमची सिटी, तुम्ही मला पुण्यात ऐकता, नाशिकमध्ये ऐकता आणि औरंगाबादला सुद्धा ऐकता, त्यामुळे ते नक्कीच मेन्शन कराल आणि गप्पा तर अशाच चालू राहतील माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
कृष्णा सोडणं वॉज बाय एव्हरी लॉजिक अ बॅड करिअर मूव्ह। आय वॉज द मोस्ट पॉप्युलर ऍक्टर इन द कंट्री, आय वॉज द हायएस्ट पेड टीव्ही ऍक्टर इन द कंट्री, आय वॉज वर्किंग इन माय ओन टर्म्स, मला पाहिजे तेव्हा शूट करत होतो, मला पाहिजे तेव्हा आराम करत होतो, तर तेव्हा सोडायचं काही लॉजिक नव्हतं। करिअर वाईज म्हणलंच तर इट वॉज अ व्हेरी बॅड मूव्ह, पण मला कंटाळा आला, मी सोडलं आणि ही लेट मी गो ग्रेसफुली। आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष काही केलं नाही, कारण मला काही करावं असं वाटलं नाही। जसं आता मध्ये काळ होता जेव्हा मी म्हटलं की मला आता काही नाही करायचं, मला नाटक करायचं, आणि मी 1 वर्ष काहीच नाही केलं, ना टीव्ही केलं ना फिल्म्स केलं, आणि मी गेटवेल सून केलं। सो आय थिंक आय एम अ बॅड करिअर गाय, फक्त देवाच्या कृपेने काय ते वर्क होतं, त्यामुळे लोकांना वाटतं की ओ व्हॉट अ ग्रेट करिअर मूव्ह, अभी देख उसने सब बंद करके उसने एक नाटक किया। सो आय थिंक नथिंग सक्सीड लाईक सक्सेस, ते जर वर्क झालं तर मग लोक ते कसं मस्त हे पटवून देतात, आणि ते जर नाही वर्क झालं तर तीच लोक मूर्ख आहे, करायलाच नाही पाहिजे होतं, मी तर तेव्हाच त्याला बोललो होतो नाही करायला पाहिजे। आय थिंक इट्स ऑल अबाउट सक्सेस।
भाई बात तर बिलकुल बिंदू यांनी पॉइंट वाली की हे इन्होने, पण स्वप्नीलने आयुष्यात कधीच बाईक घेतली नाही आणि बाईक न घेण्याचं कारण काय हे सुद्धा तुम्हाला कळणार माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत इन अ वाईल ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
जसं तू म्हणालास की तू हायएस्ट पेड होता, इतका पॉप्युलर होता, मग नक्कीच आता जेव्हा तू स्वतः कमवायला लागला होतास तेव्हा परिस्थिती बदलली असणार घरातली, तर मग तू काय काय बदललास? तुझी फर्स्ट बाईक तू कधी घेतलीस, त्यानंतर घेतलीस, त्या आधी घेतलीस?
नाही, मी बाईक घेतली नाही कधीच, बिकॉज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माय फादर पास्ट ऑन अ बाईक इन अ ब्रुटल ऍक्सिडेंट. सो तो घरी फोबिया होता की बाईक नको, अँड आय डोंट ब्लेम देम. तर मी बाईक नाही घेतली, पण मी 18व्या वर्षी गाडी घेतली. पहिली गाडी मला आठवते सेकंड हँड फियाट होती. सो अँड फ्रॉम देअर टू.
पण मला सांग की मग तू घर सुद्धा बदललं असे?
नाही नाही, मी 2000 सालपर्यंत गिरगावच्या घरात होतो. इनफॅक्ट अजूनही आमचं गिरगावचं घर आहे, कारण माझे रूट्स तिकडे आहेत. आय आय एम बेसिकली अ गिरगाव बॉय ऑल माय लाईफ. त्याच्यानंतर अर्थात आय शिफ्टेड टू कांदिवली, कारण सगळं काम गोरेगाव साईडला होतं मुंबईत, आणि रोज 2.5 तास 3 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं, विच वॉज नॉट, झोपेवर इफेक्ट व्हायला लागला. सो मी इथे शिफ्ट झालो, आणि सो दॅट वी कुड सेव्ह दॅट टाईम अँड स्लीप मोर. पण दॅट वॉज प्युअरली अ करिअर मूव्ह बाय दॅट लॉजिक.
हॅलो, अहो वेळ संपली आता माझी. पण जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की या आठवड्यात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे स्वप्नील जोशी ह्याच्या आयुष्याचा प्रवास, त्यामुळे तो अजिबात मिस करू नका. आणि त्यासोबतच तुमचे फीडबॅक मला कळवत राहा facebook.com/rjshrutiredfm या माझ्या पेजवर, किंवा ट्विटरवर माझं हँडल आहे @rjshru ह्या नावाने, इथे तुम्ही मला फॉलो करू शकता. और अगर इन्स्टा पर मेरी पिक्चर चेक करनी है तो एक काम करो, rjshruti@rjshruti इस नाम से ढूंढ लेना मुझे, वहां मिल जाऊंगी आपको. अब मिलती हूँ कल आपको इसी लोकेशन पर, यानी कि ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड एफएम पर. जाते रहो.
Cut it!